हॅलो, सज्जन साहेब बोलतात ना? विशाल बोलतोय सर, परांजपे ऍडरोचीमधून. त्या दिवशी भेटलो होतो का आपण त्या संदर्भात? झालं का काय फायनल तुमचं? बर बर, साधारण कधीपर्यंत येणार आहे? घरचे काय प्लॅनिंग आहे का? 2 दिवस लागतील ना? ठीक आहे, म्हणजे गुरुवारी वगैरे मला एकदा कॉल करा किंवा मग मी फोन करतो तुम्हाला. भेटूयात आपण. ओके ठीक, ओके ओके.